आजचे दैनिक सुभक्ती पर्व 28 जुलै। आम्ही धैर्य का सोडत नाही? म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे। कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते। आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत। दुसरे करीन 4 अध्याय 16-18। पावलाला जसा पूर्वी रस्ता दिसत होता तसा तो आता पाहू शकत नाही। जसे त्याला पूर्वी ऐकू येत असे तसे त्याला आता ऐकू येत नाही। मारहाणीपासून तो पूर्वी बरा व्हायचा तसा तो आता लवकर बरा होऊ शकत नाही। एका नगरातून दुसऱ्या नगराकडे चालत जात असताना त्याची शक्ती आता पूर्वीसारखी टिकत नाही। त्याच्या चेहऱ्यावर व मानेवर सुरकुत्या स्पष्ट दिसू लागल्या आहेत। त्याची स्मरणशक्ती आता पूर्वीसारखी तीक्ष्ण राहिलेली नाही आणि तो कबूलही करतो की ह्या सर्व दुर्बळपणामुळे त्याच्या विश्वासाला आणि आनंदाला आणि धैर्याला मोठा धोका होता। तरी तो धैर्य सोडत नाही। का तो धैर्य सोडत नाही? कारण की त्याचा अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे। कसा? त्याच्या अंतरात्म्याचे नवीनीकरण एका अशा गोष्टीमुळे होत असे जी पूर्णपणे अद्भुत अशी होती। अंतरात्म्याचे ते नवीनीकरण अशा गोष्टीकडे लक्ष लावल्यामुळे होत असे ज्यांना तो पाहू शकत नव्हता, म्हणजे ज्या अदृश्य अशा होत्या। आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत। दुसरे करीन 4 अध्याय 18। त्याच कारणामुळे पाऊल धैर्य सोडत नव्हता, म्हणजे जे तो पाहू शकत नव्हता त्याकडे तो लक्ष लावत होता। तर मग त्याने ज्या अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावले तेव्हा त्याला काय दिसले? दुसरे करीन 5 अध्याय 7 काही वचनानंतर तो म्हणतो, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही। याचा अर्थ असा नाही की तिथे काय आहे याचा काही पुरावा नसताना देखील तो जणू अंधारात झेप घेत होता। याचा अर्थ असा आहे की आपण वर्तमान समय ह्या जगात राहत असताना ज्या गोष्टी वास्तविकरित्या अतिमौल्यवान आणि महत्त्वपूर्ण आहेत त्यांची समज आपल्या भौतिक इंद्रियांच्या पलीकडे आहे। आपण या अदृश्य गोष्टींकडे सुवार्तेच्या भिंगातून पाहतो। आम्ही आमच्या धैर्यातून नूतनीकरण करतो, म्हणजे ज्यांनी ख्रिस्ताला देहरूपी साक्षात पाहिले त्यांनी दिलेल्या साक्षीमध्ये आपण पाहत असलेले अदृश्य वस्तुनिष्ठ सत्याकडे आपली दृष्टी लावून आम्ही आपले अंतकरणे बळकट करतो। अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतकरणात प्रकाशला आहे। दुसरे करीन 4 अध्याय 6। येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश, ज्या क्षणी सुवार्तेद्वारे आमच्या अंतकरणात हा प्रकाश पडतो त्या क्षणी ते आमच्या दृष्टीस पडते। हा प्रसंग घडला त्या क्षणी आम्ही ख्रिस्ती झालो, मग आम्हाला ते समजले असो वा नसो, आणि आपणही पावलाबरोबर आपल्या अंतकरणाच्या डोळ्यांनी पाहणे गरजेचे आहे, जेणेकरून आपणही धैर्य सोडून देऊ नये।